नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भुवनेश्वरांत पुलीस आनी गुप्तचर एजन्सी कडेन सुरक्षेच्या वेगवेगळ्या आंगांविशी आपले विचार व्यक्त केले आनी तांकां सुचोवण्यो दिल्यो. फेंजल हे चक्रीवादळ काल राती करायकल आनी महाबलीपुरम हांचे मदीं तमिळनाडू आनी पुड्डुचेरी दर्यादेगेक पार करून मुखार पावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आनी उत्तर प्रदेशचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी फुडल्या म्हयन्यात प्रयागराजात जावपी महाकुंभाक लागून रस्त्याच्या मुळाव्या साधनसुविधा प्रकल्पांच्या उदरगतीचो नियाळ घेतलो. अमेरिकेत वेचून आयिल्ले राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी भारतीय अमेरिकन काश पटेल हांकां फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे फुडारपण करपा खातीर नियुक्त केला. आनी भारतीय बॅडमिंटन खेळगडे पीव्ही सिंधू आनी लक्ष्य सेन लखनौत जाल्ले सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सर्तीच्या फायनलीत पावल्यात. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल भुवनेश्वरांत पुलीस आनी गुप्तचर एजन्सी कडेन पुलीस आनी सुरक्षेच्या वेगवेगळ्या आंगांविशी आपले विचार उक्तावन सुचोवण्यो दिल्यो. प्रधानमंत्री मोदी ओडिशात जावपी 3 दिसांच्या वर्सुकी अखिल भारतीय महासंचालक आनी पुलीस महानिरीक्षकांच्या परिषदेक हाजीर रावले. प्रधानमंत्र्यांनी आयज सेगीत दुसऱ्या दिसा सुरक्षा परिषदेक हाजीर रावपाचे आसात. काल परिषदेच्या दुसऱ्या दिसा मोदी हांणी देशातल्या पुलीस आनी गुप्तचर एजन्सी कडेन संवाद साधलो. भारताची वाड खंडीत करपा खातीर तंत्रज्ञानाचो उपेग करपी भारताविरोधी सैन्यांविशीच्या विंगड विंगड प्रकारच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रश्नांचेर शिमेभायर आतंकवाद आनी स्मगलिंग, भितरल्या वाठारातले कट्टरपंथी उपक्रम, डावपेचवादी पारंपारीक आव्हानांचेर विचार जालो. प्रधानमंत्री मोदी हांणी पुलीस वेवसायाच्या वेगवेगळ्या आंगांविशी आपल्यो सुचोवण्यो दिल्यो आनी म्हायती मेळयली. फुडल्या 1 वर्सा ताची अंमलबजावणी करपा खातीर म्हणून सगळ्या राज्यांक आनी संघराज्यांक आनी केंद्रीय एजन्सींक त्यो धाडटले. फाटल्या वर्सा जयपुरात जाल्ले हे परिषदेत चर्चा जाल्ल्या वेगवेगळ्या सुरक्षा प्रश्नांचेर जाल्ले प्रगतीची म्हायती सुरक्षा दळांनी प्रधानमंत्र्यांक दिली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी भुवनेश्वरात जाल्ल्या डीजीपी आयजीपी परिषदेत आपलो पयलो दीस उत्पादक आशिल्लो अशें सांगले. फाटली 11 वर्सा नेमान परिषदेक हाजीर रावपी प्रधानमंत्री मोदी हांणी पुलीस मुखेल्यांक परत सांगला की देशातल्या सुधारीत जागतीक स्वरुपाप्रमाण आपल्या खात्यांचे रुपांतर आधुनिक आनी संवसारीक दर्जाचे करचे. अंदूच्या परिषदेत 200 मेरेन अधिकारी हाजीर आसात. चडशे डीजीपी, पुलीस आयुक्त, आयजी आनी भुवनेश्वरातल्या केंद्रीय दळातले हेर वरिष्ठ पदावेले अधिकारी जाल्यार तितकेच अधिकारी ऑनलायन लेगीत वांटेकार आसात. फेंजल हे चक्रीवादळ काल राती करायकल आनी महाबलीपुरम हांचे मदीं तमिळनाडू आनी पुड्डुचेरी दर्यादेगेर पावले. उपरांत ते उत्तर तमिळनाडू आनी पुड्डुचेरी दर्यादेग हुपून रातच्या 10:30 ते 11:30 ह्या काळात चक्रीवादळाच्या रुपान वराक 70 ते 80 किलोमीटर आनी आग्नेय अस्तंत दिकेत मुखार वचून 90 किलोमीटर जावन मुखार फुले गेले. लवलव ते अस्तंत आग्नेयकडेन वचून मुखार दुबळे जातले. ह्या चक्रीवादळाक लागून उत्तर तमिळनाडू आनी शेजारच्या पुड्डुचेरीत वादळी वारे व्हावन व्हडा प्रमाणात पावस पडलो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आनी उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी फुडल्या म्हयन्यात प्रयागराजात जावपी महाकुंभाक लागून रस्त्याच्या मुळाव्या साधनसुविधा प्रकल्पांच्या उदरगतीचो नियाळ घेतलो. ह्या चर्चेत 63.70 किलोमीटरचो रायबरेली प्रयागराज राष्ट्रीय महामार्ग रुंद करप, 4 सुवातींनी 4 लेन बायपास बांदप, फाफामऊ हांगा गंगा न्हंयेचेर सध्याच्या पुलाक समांतर असो 6 लेन पुलाची उदरगत करप हांचो आस्पाव आसा. महाकुंभ मेला 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी मेरेन प्रयागराजात जातलो. संवसारातल्या सगळ्यात व्हड धर्मीक मेळ्यात हे खेपे 43 कोटी परस चड यात्रेकरू येवपाची शक्यताय आसा अशें अधिकृत अदमासा प्रमाण सांगला. दोनूय फुडाऱ्यांनी चालू आशिल्ली सगळी कामां वेळार पुराय करपाचेर भर दिला. दर्जो आनी सुरक्षेच्या मानकांक खर पाळो दिवन अंदू 25 डिसेंबर मेरेन सगळी तयारी सुनिश्चित करपाची सुचोवणी अधिकाऱ्यांक दिली. महाकुंभ हो भारताच्या धर्मीक, सांस्कृतीक आनी सामाजीक दायजाचो संगम असून योगी आदित्यनाथ हांणी मुखार सांगले की मुखेल महामार्गांचेर सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्रीट लायट आनी सुरक्षेची यंत्रणा लावपाचे निर्देश अधिकाऱ्यांक दिल्यात. मुखेलमंत्री आदित्यनाथ हांणी सांगला की अँब्युलन्स, रिकव्हरी वाहनां, गस्त युनिट आनी वैजकी आनी येरादारी मदत सारखेल्या अतिरिक्त सुविधांकय प्राधान्य दिवचें. अमेरिकेत वेचून आयिल्ले राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी भारतीय अमेरिकन काश पटेल हांकां फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनचें फुडारपण करपा खातीर नियुक्त केला. हे नेमणुकेक लागून पटेल हे मंत्रीमंडळांत वेचून आयिल्ले दुसरे भारतीय अमेरिकन थारल्यात. काल राती सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात ट्रम्प हांणी सांगले की काश पटेल एफबीआयचे संचालक म्हूण काम करतले. हाचे आदी ट्रम्प हांणी भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ जे भट्टाचार्य हांकां देशांतल्या मुखेल भलायकी संशोधन आनी निधी संस्थांच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक म्हूण वेचून काडिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिणे काल क्रेडीट आउटरीच कार्यावळीत 50,000 परस चड लावार्थ्यांक 1,121 कोटी रुपया परस चड मोलाची मंजुरी पत्रा आनी रीण दिले. बिहारातल्या मधुबनी जिल्ह्यातल्या झंझारपूर हांगा ही कार्यावळ घडून हाडली. सीतारमण हिणे पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा, मुद्रा, स्टँड अप इंडिया आनी किसान क्रेडीट कार्ड येवजणेच्या रिणाचे वितरण केला. लावार्थ्यांक संबोधित करतना सीतारमण हिणे सांगला की 2047 मेरेन विकसीत भारताचो टप्पो गाठपा खातीर महिला विकासाचे इंजिन आसतले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज उत्तर प्रदेशातल्या कानपुरात भेट दितले आनी थंय ते जयपुरिया शाळेच्या भांगरा महोत्सवाक मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावपाचे आसात. ते भायर उपराष्ट्रपती आयआयटी कानपुराकय भेट दितले. थंय ते विद्यार्थ्यांक आनी प्राध्यापकांक संबोधित करपाचे आसात. महाराष्ट्रातल्या नव्यान वेचून आयिल्ल्या महायुती सरकाराचो सोपुतविधी सुवाळो 5 डिसेंबराक सांजे वेळार 5 वरांचेर मुंबयच्या आझाद मैदानार जातलो. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले हांणी सोशल मिडिया पोस्टात सांगला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोपुतविधी सुवाळ्याक हाजीर रावपाचे आसात. ह्या भव्य युतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनसीपी अजित पवार गट हांचो आस्पाव जाता. विधानसभा वेचणुकेत महायुतीन 288 जागेतल्यान 230 जाग्यांचेर जैत मेळयला. भारतीय जनता पार्टी 132 जागो घेवन सगळ्यात व्हडलो पक्ष म्हूण उदेला, जाल्यार एकनाथ शिंदे हांच्या फुडारपणाखाला शिवसेनेन 57 आनी अजित पवार फुडारपणाखाला एनसीपीक 41 सुवात्यो मेळ्यो. तेलंगणा राज्यातल्या काँग्रेस सरकाराच्या अपयशाक उक्ताडार हाडपा खातीर भाजपान 6 डिसेंबराक भौशीक बसका घडोवन हाडपाची योजना आखल्या. केंद्रीय मंत्री आनी राज्य भाजपाचे अध्यक्ष जी किशन रेड्डी हांणी काल सांजे वेळार ही माहिती दिली. वेचणुके वेळार लोकांक दिल्ले आश्वासना राज्य सरकाराक चालीक लावपाक अपयश आयिल्ल्यान खंयचोच वर्ग सरकाराचेर खोशी ना अशें तांणी सांगले. केंद्रीय घरमंत्री अमित शहा वा भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे बसकेक हाजीर रावतले आनी ही बसका हैदराबादच्या एका स्टेडियमात तांची उपलब्धताय पळोवन जातली अशें तांणी मुखार सांगला. हैदराबादात पक्षान घडोवन हाडिल्ले कार्यशाळेत काँग्रेस सरकारान सरकारी सेवेतली 2,00,000 रितीपदां भरतले अशें आश्वासन दिले अशें रेड्डी हांणी सांगले, पूण ते संबंदी आतां मेरेन कसलीच अधिसुचोवणी जारी जावंक ना अशें तांणी सांगला. संवसारीक एड्स दीस 2024 निमतान आयज केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा मध्य प्रदेशांतल्या इंदोरांत संवसारीक एड्स दिसाच्या देशव्यापी कार्यावळीचें उक्तावण करतले. ह्या वेळार मध्य प्रदेशचे मुखेलमंत्री डॉ मोहन यादव खासा सोयरे म्हूण हाजीर आसतले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत पावल्या. आज सकाळी 6 वरांमेरेन हवेच्या गुणवत्तेचो सरासरी निर्देशांक 317 इतलो आशिल्लो. दिल्लीच्या शादीपूर स्टेशनाचेर एक्यूआय 372, एकी नेहरू नगरा 359, पंजाबी भागात 334, ओखला फेज 2 हांगा 319 इतलो नोंद जाला. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसात दिल्ली आनी भोंवतणच्या वाठारांनी सकाळी आनी रातच्या वेळार दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला. काल लखनौत जाल्ले सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सर्तीच्या 2024 वर्साच्या फायनलीत भारतीय बॅडमिंटन खेळगडे PV सिंधू आनी लक्ष्य सेन फायनलीत पावल्यात. आयज दनपारा तांची फायनल मॅच जातली. BWF सुपर 300 सर्तीच्या बायलांच्या एकोड्या उपांत्य फेरयेत सिंधून उन्नाटी हुडाक 21-8, 12, 21-9 अशें हारयले. फायनलीत सिंधू चीनाची वू लुआ यू हांचे आड खेळटली. दादल्यांच्या एकोड्या फायनलीत लक्ष्य सेन सिंगापूरचो जिया हेक जेसेन ते हांचे आड खेळटलो. जपानाच्या शोगो ओगाव हाचेर तांणी 21-8, 8, 21-8, 14 अशी मात करून आपली सुवात सुरक्षीत केली. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भुवनेश्वरात पुलीस आनी गुप्तचर एजन्सी कडेन सुरक्षेच्या वेगवेगळ्या आंगांविशी आपले विचार उक्ते केले आनी तांकां सुचोवण्यो दिल्यो. फेंजल हे चक्रीवादळ काल राती करायकल आनी महाबलीपुरम हांचे मदीं तमिळनाडू आनी पुड्डुचेरी दर्यादेगेक पार करून मुखार पावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आनी उत्तर प्रदेशचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी फुडल्या म्हयन्यात प्रयागराजात जावपी महाकुंभाक लागून रस्त्याच्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांच्या उदरगतीचो नियाळ घेतलो. अमेरिकेत वेचून आयिल्ले राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी भारतीय अमेरिकन काश पटेल हांका फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे फुडारपण करपा खातीर नियुक्त केला. आनी भारतीय बॅडमिंटन खेळगडी पीव्ही सिंधू आनी लक्ष्य सेन लखनौत जाल्ले सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सर्तीच्या फायनलीत पावल्यात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.